श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 32। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः।
श्रोतया स्वानंद जोड़ पुरे
वदवितील साई कथानक मज पामरा मूर्खालेख लिता ही कौतुक पदोपदी जेवी गंगा दर्शनी पाप अथवा चंद्राचा दर्शनी ताप देवी साई मुखीचे आलाप पाप संताप हारक आता आपण श्रोते जन करा श्रवणार्थी सादर मन महाराज साई मुखीचे वचन निज गुरु दर्शन कारक जरी वेद वेदांग अध्ययन केले श्रुतिशास्त्र पारायण गुरु कृपे वीण नाही ज्ञान इतर तो क्षीण केवळ अव्यक्तादि स्थावरांत हा संसार वृक्ष अति विस्तृत जन्म मरण शोकाकुलित दृष्ट जात नाशिवंत छेदानी नाशयुक्त मनोनियाते वृक्षवदत तो हा अव्यक्त स्थावरांत वृक्षोपमित संसार तो हा दृष्ट नष्ट स्वरूप ऊर्ध्वमूळ संसार विटप जयाचा पार शाखा व्याप नाकळे अत्यल्प ही कवणा क्षणामागे क्षण लोटे तैसा हा पसरे फुटती फाटे कधी दुरून रमणीय वाटे आलिंगिता काटे सर्वांगी कदली स्तंभ सम निस्सार जैसे मृग जळवा गंधर्व नगर तृष्णा जले बद्ध परिकर ऐसा हतरुवर साजिरा अविद्या काम कर्मोद्भव अव्यक्त बीजा माजी प्रभव जो प्रतिक्षण अन्यथा स्वभाव असता भावात्मक स्वये अनर्थात्मक हाठाईचा अविद्ये पोटी जन्मयाचा ईषणा तृष्णादी पाणीयाचा साठातयाचा सभोवती धनधान्य पुत्रदारा परिग्रहाचा जया पसारा देह बुद्धीमुळे या थारा तया आधारा तो बनते अनंत प्राणी लिंग भेद हेच जया वृक्षाचे स्कंद कर्मवासनादि पारंब्या निर्बंध तेणे हा सबंध फोफावे श्रुतिस्मृत्यादि पत्री जो भरला शब्द स्पर्शादि पल्लवी तरतरला यज्ञ दान क्रिया कुसुमी डवरला रसरसला जो द्वंद्वरसी अंत नाही याची फळा उपजीविका भूत हा सकळा भूर्भुवादि लोक हा सगळा यया वेगळा राहीना कधी नृत्य गीत वादन कधी क्रीडा हास्य रुदन ऐसा हा अश्वत्थ सनातन अधो वदन सर्वदा शबल ब्रह्मी आविर्भाव असंग शस्त्रे जयाते अभाव शुद्ध मूलाधार ज्योति स्वभाव तो जाना ते ब्रह्म सत्य सर्वाधार जग हे मिथ्या स्वप्नाकार जयान आद्यंत निर्धार मध्ये वसणार कैसे ते यदर्थ परिश्रम करीति विरक्त संत संतत जे ते अनुरक्त मुमुक्षुंसे जे अपेक्षित जे अभीसित साधका असे लई छाते ठाई पडावे तेणे संतांची शरण रिघावे मग ते वदतील ते ऐकावे समूळ वर जावे कुतर्का बांधूनी आमनाची मोट करूनी बुद्धीचा कडे लोट होऊनी संगनी पट लक्षावे नीट गुरु चरणा कुतर्कांचा करा झाडा ना तो करतील मार्गात झगडा अभिमान पाया तळी रगडा तरीच पैल तडा पावाल ये अर्थीची गोड आख्यायिका बाबा स्वये बदले ती ऐका सेविता गुरु परम हरी का पावाल एकदा आमी चौघे जण वाचुनी पोती पुस्तक पुराण करू लागलो ब्रह्म निरूपण ज्ञान संपन्न होनी उत्थरेदात्मनात्मानम हे गीते ते घेऊनी वचन अयुक्त सर्वथैव परावलंबन ऐसे प्रवचन एक करी तया प्रत्युत्तर करी अन्य मन स्वाधीन तोचि धन्य असावे संकल्प विकल्प शून्य काही न आपणा वीण जगी अनित्य सर्व स्वीकार नित्य एक निर्विकार म्हणून नित्या नित्य विचार करा निरंतर तिजावडे चवथ्या नावडे पुस्तकी ज्ञान करू आदरी विहिता चरण काया वाचा पंच प्राण करी समर्पण गुरु चरणी गुरु परमात्मा चराचर भरला से सबाह्याभ्यंतर ऐसा भावया निज निर्धार निष्ठा अपार आवश्यक अनागमज्ञ केवळ तार्किक वादोन्मुख आणि चिकित्सक तयान स्वप्नी ही ज्ञान सम्यक शुद्ध भाविक पाहिजे ऐसे आम्ही चौघे सुबुद्ध निघालो लावू काही शोध स्वबुद्धीने तवावा तो बोध स्वतंत्र निर्वेद मानसे ऐसी इच्छा तिघांच्या अंतरी वनी विचरता स्वच्छंद परी भेटला मार्गात एक वण जारी प्रश्न तो करी आम्हाते ऊन पडले प्रयाण की मर्थ आणि कुठवर चाललो तयास केले प्रत्युत्तर मनवनांतर धुंदाया पुसे आम्हास तो वण स्वेच्छा स्वभाव विचरु नये रानी वनी हिंडावयास सवे घ्यावे वाटाडियास भर दुपारी ऐसे साहस करिता आयास किमर्थ नका सांगु गुप्तार्थ परी बसा खा भाकर तुकड़ा तरी पाणी त्याजा तदनंतरी राखा सबूरी अंतरी आला जरी तुका काकुळती आम्ही तैसेच निघालो पुढती धिक्कारिणी तयाची विनंती थकलो की अतीव मार्गात आम्ही अवघेच बुद्धिमान काढू आपुला मार्ग शोधून वाटाडियाचे काय प्रयोजन होता की अभिमान हा पोटी परितेरान अतिविस्तीर्ण विशाल तुंग विटपी विकीर्ण रिघेन जेथे सूर्य किरण मार्ग क्रमण कैते थे हो निया दिशा भूल भ्रमलो इतस्तत निष्फल थोर दैवाचे तेणेच हे स्थल मागुती निश्चल पावलो दैवे लाविले आल्या वाटे पुनश्च पूर्वी लवण जारी भेटे मणे भरला वाटते औहाटे चातुर्य आटे बुद्धीचे कार्य सान अथवा मोठे मार्ग दावा वया लागे बोटे शोधन लागे रित्या पोटे बुद्धीचे फाटे अफाट असल्या वीण ईश्वरी घाट मार्गी होईन कोणाची गाठ देऊ नये अन्नासी पाठ वाढिले ताट डावलू नये भाकर तुकडा देई कोण घे खा म्हणे तयाचे वचन मानावा पूर्ण शुभ शकुन पुनश्च निराहार निघाले नलाविता शोध काही अन्न सेवन करणे नाही ऐसे वदून मगते पाही दुराग्रही नाडले मजला गली होती भूक त्रिशेने कोरड कंठास सोक वणजारियाचेही प्रेम अलोलिक वाटले कौतुक तयाचे आम्ही विद्वान मोठे पढीक दया माया नाही ठाऊक उष्ट्या हाते असता धनिक हाकिला नका एकाने हा तो अविद्वान अनधिकारी नीच वर्ण ज्ञात वणजारी परिस्वाभाविक प्रेम अंतरी भाजी भाकर खा म्हणे ऐसे लाभावीण प्रेम करी जो तोच सुबुद्ध परम तयाचा आदर हाची अप्रतिम विद्योपक्रम वाटला म्हणून आदर व्रत को रखावो नी प्यालो मी उदाक तो काय कौतुक वर्तले गुरुराज आले अकल्पित म्हणती वादावादी किमर्थ मग निवेदिला इत्थं भूत वर्तला वृत्तांत तयास येता काय मज समेत लावनी देतो शोध त्वरित परी जो आदरील मद्वचनार्थ तयाचा स्वार्थ फळेल इतरांनी ते नाही मानिले परी म्या शिरसा मान्य केले इतर सर्व निघून गेले मग मज घेतले गुरुराये नेले एका विहिरीवर दोन्ही पायास बांधिला दोर वरती पाय खालती शिर पाण्या बरोबर सोडिला पाण्यास पोहचून येत हात पाणी जाऊ नये मुखात ऐसे मज अलगत लोंबत सोडिले विहिरीत गुरुराये झाड होते काठी एक तयास दोरीचे दुसरे टोक बांधून गेले गुरुराय निशंक कोणा न ठाऊक कोठे ते घटका गेल्या दहा बारा परतले मग ते माघारा काढूनी बाहेर मज झर झरा पुसले की बरा आहे सतू मग म्या दिधले प्रत्युत्तर होतो अत्यंत आनंद निर्भर भोगिले जे सौख्य अपार ते काय पामर मीवानू परिसताहे माझे वचन जाहले गुरुराय सुख संपन्न निज हस्त अंगावरी फिरवून जवळी राहवून घेतले सांगता येती प्रेमाचे उमाळ मग मज नेले गुरुने शाळे पक्षिणी पिलिया पाखी कवळे मज लागी कळवळे तेरी ती काय गोड गुरुची शाळा सुटला जनक जननी चालळा तुटली मोह ममतेची श्रृंखला लागलो अवलीळा मुक्तता सुटला दुरापाश सगळा भंगली प्रवृत्ती प्रतिबंध अरगळा वाटिया गुरुच्या गळ्यात चिगळा घालून त्या डोळा वसवावे तयाचे प्रतिबिंब नसता डोळा तो काय शुद्ध मांसाचा गोळा अथवा त्याहून ऐसी ही शाळा मज झाली लागता या शाळेस पाय कोण हत भागी माघारा जाय माझे घरदार बाप माय सर्वची गुरु राय झाले इतर इंद्रिये सहित मना सोडून अनन्य अवधान या नाही होय बुद्धि मन मनो निशेवटी करावे न मान निःशब्द मौन धरो निया ना तो ज्ञानार्थ गुरु करावे शून्य सदुपदेशाचा नावे दक्षिणा देता वित्ता मुकावे अनुतापा पावावे परिणामी गुह्य ज्ञानाची केवळ चावटी मिरवे प्रांजळपणाची दिवटी पाजिली दंभे जया बाळगुती देईल शेवटी तो काय बाह्यकारी मोठा सोवळा अंतरयामी नाही कोवळा प्रतीतीच्या नावे आवळा तयाची शाळा निकामी जेथे शब्द ज्ञानाला हूत ब्रह्मज्ञानाची नाही प्रचीत स्वमुखे गुरु निज गरिमा गात शिष्या निज हित ते कैचे जयाचा बोल झोंबे नावरमी साक्षी न पटे अंतरयामी तयाचे गुरुत्व काय कामी व्यर्थ रिकामी वटवटती असोई सी दिधली सेवा दाविला मज ज्ञानाचा ठेवा लागला न मज शोध करावा अर्थ गिवसावा किंचितही अर्थ जात स्वये प्रकटले अप्रयासी हाती चढले गुरु कृपेचे ऐसे केले शोधणे ठेले ठाईच खाली डोके वरती पाय टांगी उपराटे जई गुरु राय तै मज आनंद कैसा होय समर्थ गुरु माय जाणाया संतांघरची उलटीच खूण हे तो अनुभव जन्म ज्ञान येथे निष्ठाच एक प्रमाण एक साधन गुरु कृपा कर्मठास विधि निषेध पण ज्ञानी आते ज्ञानाभिमान योगी आते दंभाचा क्षीण विश्वासा वीण चालेना पंडितांचे गर्वांध डोळे अभिमानाचे प्रत्यक्ष पुतळे ज्ञानी आतयास पाहुनी पळे संगे न मेळे तयांचा ज्ञानी वदे माझी आवीण देवतरी दुसरा कोण मी तो स्वयेच ज्ञान संपन्न चिद्घन परिपूर्ण तो मीच भक्त स्वकीय भक्तिभावी ज्ञानाची ती प्रौढी न मिरवी तनु मन धनेसी स्वामी सी गोवी स्वामी सी निरवी सर्वस्व ही एक माझी कर्त बगारी ही मत सामर्थ्याची थोरी ही मत बुद्धी वैभवाची उजरी नसे ही पुंजरी तयाते जे जे घडे ते देव घडवी तोच उतरवी तोच चढवी तोच लढे अथवा लढवी करता करवी तो एक कर्तृत्व ठेवून स्वामीचे माथा स्वये स्वीकारी अति नम्रता भक्ता सदैव देवतन ಎಷ್ಟೋ ಏಥವರ ರಹಿಲೆ ಮುಗ್ಧ ಪರಿತಾವ ಉದ್ಬೋಧತಯಾಚ ಹೇ ಸರ್ವ ಕರ್ಮಠ ಘನಪಾಠಿ ವಿತ್ವತ್ತೇಚಿ ಘಮಂಡಿ ಪೋಟಿ ಕರಿತಾ ಶಬ್ದ ಜ್ಞಾನಾಚಿ ಚಾವಟಿ ನಿಘಾಲಿ ಗೋಠಿ ದೇವಾಚಿ ನಿಜ ಜ್ಞಾನಾಚಿ ನೆಟೆ ಪಾಠೆ ದೇವ ಕೈಸಾ ಕೋಟಿ ರಾಹಾಟೆ ಅಪಣ ಕೈಸಾ ಕವಣ ವಾಟೆ ಯುಕ್ತಿ ನೆ ಭೇಟೆ ಹಾಹೇತ ಪ್ರಬುದ್ಧ ಮಾಜಿ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಏಕ ಮೂರ್ತಿ ಮಂತ ವೈರಾಗ್ಯ ವಿವೇಕ ಪರಬ್ರಹ್ಮ ಅವಿವೇಕ ಆಲಂಬಿತಿ ಐಸಿ ಶ್ರೋತೆ ಘೇತಿಲ ಆಶಂಕ ತರಿಹಾ ಲೋಕ ಸಂಗ್ರಹ ದೇಖಾ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಭಕ್ತೋದ್ಧಾರಕ ಹೀನತ್ವ ಹೇ ಕಾಣೀಲ ಸ್ವಯೇ ಆಪಣ ಸತ ಅವತಾರಿ ವಂದ್ಯ ಮಾನು ಬ್ರಹ್ಮನಿಜ ನಿರ್ಧಾರಿ ಸೇವುನಿ ಥೋರಿ ಗಾಯಿಲಿ ತೈಸೆ ಸತಯಾಜೋ ಅವಮಾನಿ ತಯಾಚಿ ಕೈಸಿ ಹೋತೆ ಹಾನಿ ಗಾಯಿಲಿ ಹಿ ಪ್ರಬುದ್ಧಾಂಚಿ ಕಹಾಣಿ ಕೋಣಿದ್ನ ಜ್ಞಾನಿ ಗುರುವಿಣ ಮಾತೃಪಿತ್ ಪ್ರಾಚಾರ್ಯಾನುಶಾಸನ ಯಾವಿಣ ಶಕ್ಯ ಧರ್ಮ ಜ್ಞಾನ ತೇಹಿ ಸರ್ವ ಅಧ್ಯಯನಾಧೀನ ವಿನಾ ಅನುಷ್ಠಾನ ತೇ ವ್ಯರ್ಥ ಸಂಪಾದುಲಾಗೆ ಆಶೀರ್ವಚನ ಹೋಯಿ ಮಾತೃವಾನ್ ಪಿತೃವಾನ ಆಣಿಕ ಹೋಯಿ ಆಚಾರ್ಯವಾನ ಶ್ರುತಿ ವಚನ ವಿಶ್ರುತ ಹೇ ಯಾತ್ರೆಯಿಂಸೆ ಜೇ ಅನುಸಂಧಾನ ಅಥವಾ ಈ ಜ್ಯಾಧ್ಯಯನ ದಾನ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಸೇವಯ ಉಲ್ಲಂಘನ ಪರಮ ಸಾಧನ ಹೇ ಏಕ ಹೀ ಸರ್ವಚಿತ್ತ ಶುದ್ಧಿಚಿ ಸಾಧನೆ ಯಾ ವಿಣಾತ್ಮ ವಸ್ತುಚೆ ನಾಣೆ ಹಾತಿ ನ ಚಡೆ ಐಸೆ ತೆಜಿಣೆ ವ್ಯರ್ಥ ಏಣೆ ಜನ್ಮಾಸ ಶರೀರ ಇಂದ್ರಿಯ ಆಣಿ ಮನ ಬುದ್ಧಿ ಹಿನೇಣೆ ಕರು ಆಕಲನ ಐಸೆ ದೆ ಆತ್ಮ ಸ್ವರೂಪ ಗಹನ ತಯಾಸೆ ದರ್ಶನ ಪ್ರತ್ಯಕ್ಷವಾ ಅನುಮಾನ ಉಭಯ ಪ್ರಮಾಣೆ ಅಪ್ರಮಾಣ ತಯಾ ಕರತ ಲಗತ ಅಮಲ ಕಾ ಸಮಾನ ಕೋಣ ಗುರುವೀಣ ದಾವೀಲ ಧರ್ಮ ಅರ್ಥ ತಿಸರಾ ಕಾಮ ಪ್ರಾಪ್ತ ಹೋತೀಲ ಕರಿತಾಶ್ರಮ ಪರಿತವಥಾ ಪುರುಷಾರ್ಥ ಪರಮ ಗುರುವೀಣ ಶ್ರಮ ಸರ್ವಥಾ ಯಾ ಶಿರ್ಡಿ ಸಂತಚಿ ಆದರಬಾರ ಜೋಶಿ ಹಿಯೇತಿ ದೇತಿ ಮುಜರ ಸಾಂಗತಿ ನರ ದೇಹಾಸ ಹೋರ ಭವಿಷ್ಯ ಥೋರ ಮೋಟ್ಯಾಂಸ ಧನಧಾನ್ಯ ವೈಭವ ಭೋಗಿ ರಾಜೆ ರಜವಾಡೆ ಆಣಿ ಜೋಗಿ ತಡಿ ತಾಪಡಿ ರಾಗಿ ವಿರಾಗಿ ದರ್ಶನ ಲಾಗಿ ಉತ್ಕಂಠಿತ ಜಪಿ ತಪಿ ವ್ರತಿ ಸನ್ಯಾಸಿ ಯಾತ್ರೆ ಕರು ಕ್ಷೇತ್ರ ನಿವಾಸಿ ಗಾಯಕ ನರ್ತಕ ಪರಿವಾರಿಸಿ ಏತ ಶಿರ್ಡಿ ಸೀದರ್ थोरान्न भिक्षे वर डोळा पहावा सोहळा जंगमाचा मान भाव गारोडी येती गोंधळी प्रेमे गोंधळ घालिती भवानीचा जोगवा मागती अति प्रीती बाबांसी अंध पंगू कान फाटे जोगी नानक भाट दिवटे समर्थ साईचा भक्ती पेटे धावती मोठे प्रेमाने डुगडुगे सरोदे पांगूळ कोल्हाटिणी ही करती खेळ तेथेच हा वंजारी प्रेमळ आला कि वेळ साधुनी धन्य धन्य साईची आकृती वैराग्याची ओती व मूर्ती निर्विषय निसंग निस्वार्थी भक्त भावार्थी अनुपम्य असो आता पूर्वानुसंधान मुख्य कथे केल्या पोटी देव सापड हे तो कल्पांती ही न घडे उपास तापास यांचे साकडे चाले नाही कडे साईंची अंत साक्षी महाराजांसी होतेच हे ठावे पूर्वील दिवसी आधीच दादा केळकरांपाशी होते की भाषित झालेले आता या शिमग्याच्या सणाशी राहतील का माझी पोरे उपाशी कैसे मी राहू देईन त्यांसी मग मी कशासी पाहिजे साई मुखा वाटे बाहेर पडले नाहीत जो हे उत्कार तोच दुसरे दिवशी तयार पातली शिर्डीवर ही बाई उपनाव बाईचे गोखले उक्त प्रकारे मनी निर्धारिले दादांच्या येतेच गाठोडे लाविले पत्र दिधले तयास कानी टकर काशी बाई आप्त संबंधे पत्र देई विनवी दादांस लावाया सोई दर्शनार्थ साई बाबांचा बाई शिर्डीस येऊन पातल्या तत्काळ बाबांच्या दर्शना गेल्या दर्शन होऊन क्षणभर बसल्या तोच तयास उपदेश कोणाचे काय अंतर्गत साईनाथ जाणे समस्त ऐसे न काही भूमंडळात नसे जे अवगत तयास अन्नमन्नाद विष्णुरूप उपास तापास आणि निर्लेप निराहार आणि निराप किमर्थ हा व्यापवाऊगा काय आवश्यकता आपुल्याला उपास तापास करावयाला बाबा आपण होऊन तियेला ऐसिया बोला बोलले जात्या दादा भटाचे घरी खुशाल पूर्णाच्या पोळ्या करी तयाच्या पोरा बाळा सचारी स्वये ही पोट भरी तू खाई नवल तो शिमग्या सारी खासण बाई येण्याचा योग ही विलक्षण दादांचे कुटुंब ही तत्क्षण अस्पर्श होऊन बसलेले विराली उपोषणाची उकळी स्वयंपाकाची आली पाळी मग ती परम प्रेम समेळी आज्ञा पाळी बाबांची चरण बाबांचे अभिवंदून दादांची या घरी जाऊन पुरण पोळीचे जेवण करून सर्वास वाढून जेवली काय आख्यायिका ही सुंदर काय अंतर्गत अर्थोपसंहार भावे ऐसे गुरुवचनी स्थिर नाही मग उशीर उत्थारा ऐशीच एक आणिक कथा आठवली होती साई समर्था कथिली प्रेमे भक्ता समस्ता सादर श्रोता परिसिजे जयामनी परमार्थी आस तयाने केले पाहिजे तर मुंडा मिळावा निर्वाह पुरता आणून चित्ता निघालो चालता चालता बीड गावा आलो तेथे घेतला विसावा फकीराच्या माझ्या न्याराच खावा आनंद जीवावा तला तिकडे मिळाले जरीचे काम मीही खपलो अविश्रम फळले ते माझे सकळ श्रम पहा पराक्रम फकीराचा माझ्या आधीच लाविलेले हुशार हुशार नावाजलेले चार पोराही काम केले तेही मापिले ते समयी एकाने 50 रुपयांचे केले 100 रुपयांचे दुजियाचे झाले तिजियाचे 150 रुपयांचे भरले माझे सर्वांगुनी द्विगुणित पाहुनिया माझी हुशारी धनी बहु आनंदला अंतरी बहुतान परी मज गौरव करी प्रेम भारी मजवरी मगतयाने पोशाख दिदला डोई सपागोटे अंगावर शेला परिमी तो बांधू न ठेविला जैसा दिदला तैसाच कोणाचे देणे कोणास पुरते कितीही द्यावे सदा अपुरते माझे सरकार जई देऊ सरते नसरते ते कल्पांती देणे क माझ्या सरकारचे तयासी तुळे काय ते इतरांचे अमर्यादास मर्यादेचे भूषण कैसे असावे माझे सरकार न्याण्या वदे मजलाच जो तो म्हणे दे दे कोणी न माझ्या बोलासी लक्ष दे एकही सुधे ऐके ना उतू न चालिला आहे खजिना एकही कोणी गाड्या आणिना खणा म्हणता कोणीही खणीना प्रयत्न कोणा माझिया भगवानाची लीळा माझिया सरकाराचा ताळा लय निराळा न्याराच मीही कधीच कोठे जातो कोण्याही ठाई जाऊन बैसतो परी हा जीव मायेत गोटाळतो गोते खातो निवार माया आहे फार कठीण तिने केलो मी हीन दीन माझ्या माणसांची रात्रंदिन घोकणी करून असतो मी जो जो जैसे जैसे करील तो तैसे तैसे भरील ध्यानात ठेवी जो माझे बोल सौख्य अमोल पावेल तो अपूर्व हे कथा निरूपण साईच स्वये करी जई आपण माझे मी पण फिके तई तोच या कथेचा निवेदिता तोच वाचिता तोच परिसता तोच लिहिता आणि लिहविता अर्थ बोध चिरता तोच होई श्रोता वक्ता स्वानंद भोक्ता ही तोच मग ऐसिया श्रवणाची गोडी ही काय थोडी परमार्थ जोडी भक्त सभाग्य जे हे सुख परवडी आनंद निरवडी भोगिती महिमा अपार श्रोते सज्जन पसरितो पदर होनी सादर परिसावा हे माडव दे अतिविनीतता कृपा उपजली साई समर्था त्यांनी चवदविले निज सच्चरिता कथारस भरिता अपूर्व स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते गुरु महिमा वर्णनम नाम द्वात्रिंशत्तमोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु शुभम भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।